आकाशवाणी पुणे, माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अनुसूचित जाती आणि जमातीच्या राखीव कोट्यात उपवर्गवारी करण्यास हरकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. वर्ल्ड एग्रीकल्चर फोरमचं दुसरं जागतिक कृषी पारितोषिक महाराष्ट्राला जाहीर. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. आणि महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी. राज्य सरकारकडून 1 कोटी रुपयांचं पारितोषिक जाहीर. आता सविस्तर बातम्या. अनुसूचित जाती आणि जमातीच्या राखीव कोट्यामध्ये आणखी उपवर्गवारी करायला हरकत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठानं काल हा निर्णय दिला. अनुसूचित जाती आणि जमातींमध्येही आर्थिक आणि सामाजिक स्तरांमध्ये प्रचंड विविधता आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या मागासवर्गांना एकाच गटात आरक्षण देणं योग्य नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्याचं प्रमाण ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांना असून शिक्षण आणि नोकरीत अशा प्रकारचं आरक्षण त्यांना देता येईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी काल लोकसभेत आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक सादर केलं. 2005 आपत्ती व्यवस्थापन कायद्यात बदल करून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची कार्यपद्धती बळकट करण्याची तरतूद या विधेयकात आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणीवर लोकसभेत झालेल्या चर्चेला काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिलं. देशात रेल्वे अपघाताच्या घटना रोखण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. युपीए सरकारच्या काळात देशात दरवर्षी साधारण 171 रेल्वे अपघात होत असत, त्या तुलनेत आता रेल्वे अपघातांची संख्या 68% कमी झाल्याचं ते म्हणाले. वर्ल्ड एग्रीकल्चर फोरमचं या वर्षासाठीचं दुसरं जागतिक कृषी पारितोषिक महाराष्ट्राला जाहीर झालं आहे. फोरमच्या अध्यक्षांनी पत्राद्वारे याबाबत माहिती दिली. या पुरस्कारासाठी राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्याच्या कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरस यांनी शाश्वत विकास, हवामान बदलाशी लढा आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचं आवाहन केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारनं या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे या पुरस्कारासाठी महाराष्ट्राची निवड झाली आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काल पदभार स्वीकारल्यानंतर विधानभवनाला भेट देत छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं. चैत्यभूमी इथं जाऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींनाही त्यांनी अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यात सांगितलं. यासंदर्भात लवकरच पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले. मातंग समाज समन्वय समितीनं आयोजित केलेल्या अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते. राज्यभरातल्या विविध शासकीय कार्यालयांमध्येही लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना काल आदरांजली अर्पण करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून समाजात क्रांतिकारक परिवर्तन घडलं आहे. जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांकरता अण्णाभाऊंचं साहित्य दीपस्तंभासारखं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयाचं उद्घाटन काल मुंबईत त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संकेतस्थळ, पोर्टल आणि सहज शिक्षा ऍपचं उद्घाटनही करण्यात आलं. 1 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त संपूर्ण राज्यात 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत महसूल पंधरवडा साजरा करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. वाशिम, अहमदनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सर्वत्र काल महसूल दिन साजरा करून महसूल पंधरवड्याचा प्रारंभ करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधलं नेमबाजीतलं हे तिसरं पदक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी गावच्या स्वप्नीलनं मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयानंतर कोल्हापुरातल्या त्याच्या राहत्या घरी काल जल्लोष करण्यात आला. खाशाबा जाधव यांच्यानंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारा स्वप्नील हा राज्यातला पहिला खेळाडू ठरला आहे. स्वप्नील कुसाळे याच्या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वप्नीलशी दूरस्थ माध्यमातून संवाद साधला आणि त्याचं अभिनंदन केलं. या ऐतिहासिक कामगिरीसाठी स्वप्नीलला 1 कोटी रुपयांचं पारितोषिक मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. स्वप्नीलनं पुण्याच्या बालेवाडी इथल्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये नेमबाजीचं प्रशिक्षण घेतलं आहे. स्वप्नीलच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे त्याच्या यशाबद्दल बोलताना म्हणाल्या,
स्वप्नील सरचं पदक खूपच महत्वाचं आहे. पूर्ण रायफल इंडियन रायफल सेक्शनसाठी पण महत्वाचं आहे, त्याच्यासाठी वैयक्तिकरित्या पण खूप महत्वाचं आहे आणि भारतीय नेमबाजीसाठी तर आहेच आहे. कारण गेले 2 ऑलिम्पिक्स मध्ये जे पदक मी हुलकावणी दिली त्यानंतर या पदकाची व्हॅल्यू खूप वाढलेली आहे. तो साहजिकच मला आनंद आहे त्याचा आणि इतके वर्ष जी मुलांनी मेहनत केलेली आहे त्याचं फळ त्यांना कधी ना कधी मिळायलाच पाहिजे. तर हे त्याचं 2 वेळा असं झालं की वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुद्धा तो 4था आला, एशियन गेम्सला पण तो 4था आला होता, त्यामुळे हे त्याला मिळणं खूप आवश्यक होतं.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात 1,65,70,437 पीक विमा अर्ज दाखल झाल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दरम्यान राज्यात जुलै अखेर सुमारे 97% पेरणी पूर्ण झाली असून पीक विमा योजनेच्या माध्यमातून 1,10,55,000 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे. जगबुडी नदी पुन्हा एकदा इशारा पातळीच्या वरून वाहू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून दोडामार्ग तालुक्यातले सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. सावंतवाडीमध्ये घराची भिंत पडून 2 जण जखमी झाले. कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात अजूनही अतिवृष्टी होत असून राधानगरी आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल. घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अनुसूचित जाती आणि जमातीच्या राखीव कोट्यात उपवर्गवारी करण्याला हरकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. वर्ल्ड एग्रीकल्चर फोरमचं दुसरं जागतिक कृषी पारितोषिक महाराष्ट्राला जाहीर. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. आणि महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी, राज्य सरकारकडून 1 कोटी रुपयांचं पारितोषिक जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.